नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. तामिळनाडूतल्या कल्पकम हांगच्या फास्ट ब्रीडर रिएक्टरान यश मिळून भारताचो अभिमान वाढयल्ल्या खातीर देशातल्या अणुशास्त्रज्ञांची आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करताना श्री मोदी हांणी सांगले की भारताच्या अणुउर्जा प्रवासातलो हो इतिहासीक मार्गदर्शक फातर थारला. न्युक्लियर रिएक्टर पुरायपणान देशी तंत्रज्ञानाचो उपेग करून बांधला अशें तांणी स्पष्ट केले.
हमारे वैज्ञानिक सिविल न्यूक्लियर प्रोग्राम को आगे बढ़ा रहे हैं. उनके प्रयासों से यह कार्यक्रम राष्ट्र निर्माण में अहम योगदान दे रहा है. इससे हमारी इंडस्ट्रियल ग्रोथ को, एनर्जी सेक्टर को, हेल्थ केयर सेक्टर को बहुत लाभ हुआ है. खेती किसानी से लेकर आधुनिक इनोवेटर्स को भी भारत के सिविल न्यूक्लियर प्रोग्राम ने बहुत मदद की है. कुछ ही दिन पहले हमारे न्यूक्लियर साइंटिस्ट ने एक और बड़ी उपलब्धि से भारत का गौरव बढ़ाया है. तमिलनाडु के कल्पकम में फास्ट ब्रीडर रिएक्टर ने क्रिटिकलिटी हासिल कर ली है.
ही शक्त भारताक मुखार व्हरता अशें सांगून प्रधानमंत्री मोदी हांणी पवन उर्जेच्या शक्तीविशी उलोवप केले. भारतान हाली वाऱ्याच्या उर्जेच्या मळार एक व्हडलें यश साध्य केलां हाचेर तांणी उजवाड घातलो. मन की बात ह्या आयच्या कार्यावळीन प्रधानमंत्री मोदी हांणी चालू आशिल्ल्या जनगणना मोहिमेक उजवाड घातलो. संवसारातली सगळ्यांत व्हडली जनगणना मोहिमेची जाणविकाय दरेका भारतीयांक आसूंक जाय अशें तांणी सांगले. 2027 वर्साची जनगणना डिजिटल केल्या आनी सगळी म्हायती थेट डिजिटल स्वरुपांत नोंद जाता अशें श्री मोदी हांणी विस्तारान सांगले.
जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है. सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है. इस बार जनगणना में आप
मे म्हयन्याच्या पयल्या दिसा बुद्ध पौर्णिमा मनयतात. ते खातीर मे म्हयनो पवित्र वातावरणान सुरू जाता अशें श्री मोदी हांणी सांगले. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारान 20 कोटी वयर अमुल्य दस्तावेज डिजिटल करून भौशीक केल्यात अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. ह्या दस्तावेजान भोजपत्राचेर बरयिल्ली 7व्या शेंकड्यातली गिलगीत हातबरपां आनी 8व्या शेंकड्यातलो एक मनोरंजक सिरीभुअलाय ग्रंथ आसपावता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळार सावन उत्तर प्रदेशाक 2 दिसांच्या भोंवडेर वतले. आपल्या भेटीच्या पयल्या पावड्यार श्री मोदी वाराणसीतल्या महिला संमेलनात वांटो घेतले आनी थंय ते 6,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी कांय प्रकल्पांचे बुन्यादी फातर घालतले. भारताची तंत्रीक क्षमता फुडल्या दशकांत राष्ट्रीय बळगें थारतली अशें विज्ञान आनी तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. अमेरिकेंतल्या लॉस एंजेलांस जाल्ल्या पॅन IIT पूर्ववर्ती परिशदेच्या परिशदेंत व्हर्च्युअल पद्दतीन ते उलयताले. ह्या निमतान डॉ सिंग हांणी भारताक उदेवपाक येवपी तंत्रगिन्यानाच्या मळार संवसारीक फुडारी म्हूण उबो रावपाचो उलो मारला. देशांत तंत्रगिन्यानाचो गिरायक जावपा परस फुडें वचून नवनिर्माणाचो निर्मातो डिझायनर आनी जागतीक चालक जावपाक जाय अशें तांणी सांगले. तशेंच शिक्षण आनी संस्था उबारपाच्या नव्या मॉडेला वांगडाच शिक्षणीक मळार उद्देग धंदे आनी सरकार हाचे मदीं खोलायेन सहकार्याची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. 2025-2026 वर्साच्या गंव उत्पादनाच्या परिस्थिती संबंधी कांय माध्यमांनी दिल्ल्या अहवालाक जाप दिताना सरकारान स्पष्ट केला की कांय वाठारांनी हवामान संबंधीत आव्हानां आसून लेगीत देशांत गंवाचे उत्पादन बरें आसा. शेतकार आनी शेतकार कल्याण मंत्रालयान शेतकारांनी घेतिल्ल्या उपायांक लागून गंवाच्या हंगामाक आधार मेळ्ळा अशें सांगला. हे पीक अदमासाक 3.34 कोटी हॅक्टरा वयर पेरला. हंगामान मुखेल किडी वा रोगांची लागण जावंक ना. सुरवेक आनी वेळार पेरणी वाडिल्ल्यानूय फाटल्या वर्साच्या तुळेन ह्या वर्सा उत्पादन वाडपाक योगदान मेळ्ळा अशें सांगला. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कंत्राटी पद्दतीचेर खबरां निवेदक घेवपाचे आसात. पात्र उमेदवारा कडल्यान त्या खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें आसा. तशेंच पिराय 21 ते 50 वर्सां आसप गरजेचें आसा. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे 2026 अशी आसा. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज दुसऱ्या मॅचीन लखनौ सुपर जायंट्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदीं खेळ जातलो. आयज सांजे वेळार लखनौच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमांत सांजे 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. हवामान. भारत हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत देशाच्या वायव्य आनी मध्य भागांचेर उष्णताय लारांचो अदमास काडला. IMD म्हणण्या प्रमाण फाल्यां मेरेन जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आनी हेर वाठारांनी उष्णतायेची ल्हारां निर्माण जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.